लोकोत्तर जीवनव्रती. लेखक आनंद हर्डीकर. अभिवाचन स्वाती महाळंक. लोकोत्तर जीवनव्रती. खासदार रामभाऊ म्हाळगी यांचं चरित्र.
ज्येष्ठ राजकीय नेते, आदर्श संसदपटू आणि कृतिशील विचारवंत रामभाऊ म्हाळगी यांचा आदर्श प्रत्येक पिढीतील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मिळत राहणे आवश्यक आहे. रामभाऊंच्याच स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सिद्धहस्त लेखक आनंद हर्डीकर लिखित लोकोत्तर जीवनव्रती हे त्यांचे चरित्र वर्ष 1998 प्रकाशित केले होते. सर्वाधिक मागणी असणाऱ्या प्रबोधिनीच्या काही निवडक प्रकाशनांपैकी हे एक पुस्तक आहे. तरुण पिढीला हे चरित्र उपलब्ध असावे यासाठी लोकोत्तर जीवनव्रती हे रामभाऊ म्हाळगी यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ऑडिओबुक स्वरूपात प्रकाशित करण्यात येत आहे.
रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ही नाममुद्रा धारण करणाऱ्या एका सामान्य माणसानं गाजवलेल्या असामान्य कर्तृत्वाची ही साधार कथा आहे. खेडोपाडी विखुरलेला भारतीय समाज सुधारणं म्हणजे लोखंड वितळवण्यासारखं कठीण काम आहे, पण ते करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. पापडाला जराशी आच लागली की तो लगेच वाकडा तिकडा होतो. संकटांची आच लागली म्हणून आपल्या मनाचा असा पापड होता कामा नये. बासरीला स्वतःचे सूर नसतात, दुसऱ्याच्या सुरात सूर मिसळून ती गात राहते. आदर्श कार्यकर्त्यांनाही संघटनेच्या सुरात सूर मिसळले पाहिजेत असं सांगणाऱ्या आणि हे सारं कृतीत उतरवणाऱ्या निष्ठावान प्रचारकाची, ध्येयधुंद कार्यकर्त्याची, कुशल संघटकाची, लोकाभिमुख नेत्याची ही प्रेरणादायी कथा आहे. ही कथा आहे रामचंद्र काशीनाथ म्हाळगी हे नाव धारण केलेल्या एका साध्या माणसानं आपल्या 61 वर्षांच्या आयुष्यात गाजवलेल्या असामान्य कर्तृत्वाची. कडूससारख्या एका खेडेगावात जन्मलेला एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगा शालेय शिक्षणासाठी पुण्यात येतो काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या एका सांस्कृतिक संघटनेच्या संपर्कात आल्यावर तो ध्येयवादानं भारावला जातो काय, त्या संघटनेच्या हळूहळू विस्तारत चाललेल्या विविधांगी कार्यात स्वयंप्रेरणेनं स्वतःचं सर्वस्व झोकून देतो काय, पुढे कालांतरानं संघटनेची अपरिहार्य गरज म्हणून नाईलाजानं राजकीय क्षेत्रात ढकलला जातो काय, आणि एकदा ती जबाबदारी निष्ठेने स्वीकारल्यानंतर अफाट जनसंपर्काच्या आधारावर आमदार खासदार बनून लोकप्रतिनिधित्वाचा उत्तुंग आदर्श निर्माण करतो काय. सगळंच लोकविलक्षण. ध्येयसमर्पित व्यक्तींची अनेक चरित्र आपल्यासमोर आहेतच, पण संसदीय राजकारणाच्या क्षेत्रात केवळ अथक परिश्रमांच्या जोरावर रामभाऊ म्हाळगींनी जे ऐतिहासिक कार्य करून दाखवलं ते अतुलनीयच मानावं लागेल. अत्यंत विषम परिस्थितीत निराश न होता भारतीय जनसंघासारख्या राष्ट्रवादी राजकीय पक्षाची जडणघडण करण्यात रामभाऊंनी दिलेलं योगदान आणि प्रथम आमदार आणि नंतर खासदार या नात्यानं त्यांनी गाजवलेलं लक्षवेधी संसदीय कर्तृत्व म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रीय राजकारणाच्या इतिहासातलं एक दळदार पिंपळपानच म्हणायला हवं. या देशातल्या गोरगरीब जनतेबद्दलची जन्मजात बांधिलकी आणि मूलभूत जीवनमूल्यांबद्दलची अव्यभिचारी निष्ठा अंतःकरणात बाळगून जो कोणी भविष्यकाळात विधिमंडळाचा मार्ग अनुसरू पाहिल त्या प्रत्येकाला आदर्श ठरावं आणि अनुकरणीय वाटावं असं केवढं तरी मोठं काम रा का म्हाळगी या नावाच्या एका कर्मयोग्यांनी करून ठेवलेलं आहे. प्रयत्नवादाचा दीपक तेवत ठेवणारं ते व्रतस्थ जीवन एवढं प्रभावी होतं की त्याचं निव्वळ स्मरणही आजच्या काळात संसदीय राज्यपद्धतीबद्दलची जनसामान्यांची आस्था काहीशी विचलित होण्याच्या काळात संजीवनीसारखं प्रेरक ठरल्याशिवाय राहणार नाही. त्या लोकसमर्पित ध्येयधुंद जीवनाचीच ही साधार कथा. कडूस, पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातलं एक गाव, कुमंडला नदीच्या काठी वसलेलं. भागवत धर्माच्या भक्तिसाधनेचा कलशाध्याय लिहिणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे जे 13 टाळकरी होते त्यांच्यापैकी गंगाधरपंथ मवाळ यांचं गाव म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं. ग्रामदैवत असणाऱ्या भैरवनाथाप्रमाणेच गणपतीपासून मारुतीपर्यंत आणि मुरलीधरापासून विष्णूपर्यंत अनेक देवदेवतांची मंदिरं या गावामध्ये होती. गंगाधरपंत मवाळांनी स्थापन केलेल्या पांडुरंगाची मूर्ती ज्या मंदिरात होती त्या मंदिराला गावकऱ्यांच्या भावविश्वात आगळं स्थान होतं. माघ महिन्यामध्ये त्या मंदिराचा 5 दिवसांचा जो उत्सव साजरा होत असे त्या उत्सवाला सारे गावकरी आपल्या नातेवाईकांसह एकत्र जमत. नोकरी व्यवसायानिमित्त परगावी गेलेले लोकही त्या उत्सवासाठी कडूसला येत. अशा गावात भर बाजारपेठेत एक घर होतं म्हाळगींचं. सुमारे 125 वर्षांपूर्वी कृष्णाजी कोंडदेव म्हाळगी नामक पुण्या एका देशस्थ रजुर्वेदी ग्रामस्थानं ते बांधलं होतं. त्यांचे वडील कोंडदेव हरी आणि आजोबा हरी गोविंद हे देखील त्याच गावात राहायला आले होते. ते तसे सुखवस्तू होते, शेतीवर उदरनिर्वाह होता, पण घर मात्र बांधलं नव्हतं. कृष्णाजींनी ते बांधलं आणि म्हाळगी घराणं कडूसमध्ये स्थिरावलं. खेडपासून अवघ्या 3-4 मैलांवर असणाऱ्या निमगावचा खंडोबा आणि जवळच्याच कनेरसर गावची यमाई ही म्हाळगी घराण्याची कुलदैवत. हरिगोविंद कडूसमध्ये केव्हापासून राहत होते, त्या गावात येण्यापूर्वी ते कुठे होते, म्हाळगी घराणं मूळचं कुठलं वगैरे प्रश्नांची उत्तरं जरी आता काळाच्या ओघामध्ये धूसर झाली असली तरी एवढं मात्र निश्चित की कृष्णाजींना 1885 जो मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी काशीनाथ असं ठेवलं. काशीनाथ सुणसुणीत होता. 5 इयत्तांचं शालेय शिक्षण झाल्यावर वडिलांना तो शेतीकामात जमेल तशी मदत करत होता. त्या काळातल्या रीतिरिवाजानुसार काशीनाथचं वयाच्या 15व्या वर्षी इ.स.1900 लग्न झालं. खेडच्या नगरकरांची सरस्वती नावाची गोरीपान सुस्वरूप मुलगी काशीनाथची पत्नी बनून कडूसच्या घरी आली. काशीनाथ आणि सरस्वती या दाम्पत्याला 1909 पहिली मुलगी झाली. तिचं नाव चंपू असं ठेवण्यात आलं. पुढे 1914 गंगाधर आणि 1919 विष्णू अशी आणखी 2 मुलं झाली. दिनांक 9 जुलै 1921 काशीनाथ पंतांच्या 3र्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव रामचंद्र असं ठेवण्यात आलं. त्याच्या पाठीवर लगेचच 1922 श्याम, 1925 इंदू, 1928 मोरेश्वर आणि 1930 वसंत या भावंडांचा जन्म झाला. घर एखाद्या गोकुळाप्रमाणे सजलं. वाढता संसार लक्षात घेऊन काशीनाथ पंतांनी शेतीला जोडधंदा म्हणून कापडाचं दुकान थाटलं आणि थोडीफार सावकारीही सुरू केली. त्या काळी कडूसला केवळ प्राथमिक शिक्षणाची सोय होती. शाळेला स्वतःची इमारत नव्हती. धायबरवाड्यात आणि नातूवाड्यामध्ये ही शाळा भरायची. त्या शाळेतले शिक्षक मात्र विद्यार्थ्यांवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम करणारे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून झटणारे, कडक शिस्तीचा आग्रह धरणारे होते. साहजिकच ती शाळा आजूबाजूच्या परिसरात आणि शिक्षण खात्यातही एक चांगली शाळा म्हणून नावाजली जात असे. दत्तोपंत खेडकर, दामूअण्णा पाटणकर, शेख अझिमुद्दीन दादामिया, धोंडोपंत अरगडे यांच्यासारखे ध्येयवादी शिक्षक त्या शाळेमध्ये होते. आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अनेक उपक्रम ते यशस्वी रीतीनं अंमलात आणत. अभ्यासाबरोबरच मुलांना बागकाम शिकवलं जाई. मैदानावर निरनिराळे खेळ घेतले जात. ठराविक दिवशी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांची सांघिक कवायतही होत असे. विद्यार्थ्यांना हस्तकलेचंही शिक्षण दिलं जाई. या व्यतिरिक्त कडूसच्या शाळेचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. वेगवेगळ्या निमित्तांनी तिथे बालसभा आयोजित केल्या जात. कधी त्या बालसभांमध्ये मुलं छोट्या मोठ्या गोष्टी सांगत तर कधी एखाद्या नियोजित विषयावर पूर्वतयारी करून 2-3 विद्यार्थ्यांची भाषणंही व्हायची. टिळक पुण्यतिथी, गणेशोत्सव अशा निमित्तांनी घेतल्या जाणाऱ्या बालसभांमध्ये अनेकदा चिमुरडा रामचंद्र म्हाळगी आपल्या चुणचुणीतपणानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत असे. पहिली दुसरी इयत्ता एकाच वर्षात उत्तीर्ण होणारा रामचंद्र शिक्षकांनी लिहून दिलेलं भाषण अल्पावधीत पाठ करीत असे आणि ते असं काही समजून उमजून म्हणत असे की ते त्याचं स्वतःचं उत्स्फूर्त भाषण आहे असंच ऐकणाऱ्याला वाटावं. अगदी प्रारंभी काही कार्यक्रमांमध्ये पाठ केलेला मजकूर ऐनवेळा विसरल्याचे 1-2 प्रकार रामचंद्राच्या बाबतीत घडले, पण त्यावेळी तो बावरून वा गांगरून गेला नाही. आपल्या पदरची 1-2 वाक्य घालून त्यांनी तो मुद्दा आटोपता घेतला आणि पुन्हा भाषणाची गाडी पहिल्यासारखी रुळावर आणली. त्याच्या या सभाधीटपणामुळेच शाळेमध्ये बालदिन साजरा करण्याची कल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा सर्व शिक्षकांनी गुरुजींच्या भूमिकेसाठी रामचंद्राचीच निवड केली आणि त्या दिवशी धोतर नेसून, कोट घालून आणि डोळ्यांना चष्मा चढवून रामचंद्र विद्यार्थ्यांसमोर त्यांचा शिक्षक म्हणून उभा राहिला. एवढंच नव्हे तर काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचंही त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं निरसन केलं. कडूसच्या प्राथमिक शाळेत रामचंद्र शिकत होता तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता. मूळचे खेडचे राहणारे शिवराम राजगुरु ज्या क्रांतिकारक संघटनेचं काम करत होते त्या हिंदुस्थान रिपब्लिकन सोशालिस्ट आर्मीनं चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतामध्ये सुरू केलेलं क्रांतिकार्य पंजाब केसरी लाला लजपत राय यांनी सायमन कमिशनच्या विरोधात आयोजित केलेली निदर्शनं त्या निदर्शनांच्या वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घातलेला धुमाकूळ बेछूट लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या लालाजींचं अल्पावधीतच रुग्णालयात झालेलं निधन लालाजींवरच्या त्या प्राणघातक हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भगतसिंगादी क्रांतिकारकांनी लाहोरमधल्या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांवर केलेला हल्ला राष्ट्रीय स्वातंत्र्याची आपली मागणी सर्वसामान्य जनतेला कळावी आणि बहिर्या ब्रिटिश सरकारला ऐकू जावी म्हणून दिल्लीमध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बॉम्ब टाकण्याचं त्यांनी दाखवलेलं धाडस. या आणि अशाच इतरही घटना कडूसच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सांगितल्या जात असत. विद्यार्थी आपापसात कधी चर्चा करत घरोघर चाललेली कुजबुजही त्यांच्या कानी पडे. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशी देण्यात आलं. ती बातमी कडूसमध्ये आली त्यावेळी सर्वत्र स्वाभाविकपणे शोककळा पसरली. शाळा सुटल्यानंतर रामचंद्राच्या बरोबरची 12-14 मुलं रडवेली होऊन त्या घटनेबद्दल आपापसात चर्चा करत होती. एकटा रामचंद्र शांत होता. तो आपल्या सवंगड्यांना इतकंच म्हणाला की नुसतं रडून भाकून काय होणार, आपण याचा सूड घेतला पाहिजे, त्यासाठी आपण लवकर मोठं व्हायला हवं. लवकर मोठं होण्याचा रामचंद्राने विचार केला खरा, पण कालचक्राची गती वाढवण्याची किमया त्याला साधणार तरी कशी. कुमंडला नदीत पावसाळ्याव्यतिरिक्त पाणी नसे आणि पावसाळ्यात जेव्हा पुरेसं पाणी असे तेव्हा त्याला विलक्षण ओढ असे, त्यामुळे त्या नदीत पोहण्याऐवजी विहिरींमध्ये पोहणंच गावकरी पसंत करत. रामचंद्रालाही विहिरीत पोहायला आवडायचं. तसं पोहताना किंवा हुतुतू लगोऱ्या यांच्यासारखे खेळ खेळताना तो मधूनच अचानक गंभीर होई. कसल्या तरी विचारात एकटाच गढून जाई. कुणी काही विचारलं तरी तो ते सांगत नसे. रामचंद्राचा असं एकारलेपण कशामुळे उद्भवलेलं आहे असा प्रश्न संबंधितांना पडण्यापूर्वीच संपूर्ण म्हाळगी कुटुंबावरच 1932 अचानक आघात झाला. काशीनाथ पंतांची गृहस्वामिनी त्यांना सोडून गेली. औषधोपचारासाठी सौ सरस्वतीबाईंना अक्कांना मुंबईला नेलं होतं, पण तिकडे असतानाच भावाच्या घरी त्यांचं निधन झालं. त्यामुळे आठही मुलं मातृप्रेमाला अंतरली. वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्या सर्वांच्या आजूबाजूला अमावस्येचा अंधकार पसरला. थोरला गंगाधर अर्थात बगाजी जरी 18 वर्षांचा होता तरी विष्णू म्हणजे अण्णा, रामचंद्र म्हणजे तात्या, श्याम म्हणजे चंद्रकांत, इंदू, मोरेश्वर म्हणजे मोरू आणि वसंत म्हणजे बाळ ही पाठोपाठची लहान लहान भावंड होती. एकटे काशीनाथ पंत त्या सर्वांचा सांभाळ कसा करणार हा मोठाच प्रश्न होता. थोरली मुलगी चंपू हिचं कडूसमधल्या लिखते यांच्या चिरंजीवांशी वामनरावांशी काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. ती सासरी गेली होती आणि इंदू फारच लहान होती. घरातले रोजचे स्वयंपाकपाणी कोण करणार हाही प्रश्न होताच. तथापि लिखते यांच्या घरी बाई माणसं होती. वामनरावांची चुलती घरातली करती सवरती बाई होती. तिच्या हाताखाली छोटी छोटी कामं करायला 2-3 मुलीही होत्या. त्यामुळे म्हाळगींच्या घरात उद्भवलेली समस्या लक्षात घेऊन त्या साध्वी स्त्रीनं आपल्या सुनेला माहेरी ठेवायचा निर्णय घेतला आणि एकदा तिने तो निर्णय घेतल्यावर घरातल्या पुरुष माणसांनीही त्याला विरोध दर्शवला नाही. चंपूताई माहेरी राहून आपल्या लहान भावंडांचं लालनपालन करायला लागली. महिन्याकाठी एकदा चतुर्थीच्या दिवशी मात्र ती सासरी लिखते यांच्या घरी जात असे. एरवी ती म्हाळगींच्याच घरी असायची. चंपूतही घरी राहायला आल्यामुळे म्हाळगींच्या कुटुंबातली पोकळी जरी अंशतः भरून आली तरी रामचंद्राच्या मनात मातृविरहाचं दुःख सातत्यानं डाचत होतं. गावातल्या उत्सवांमध्ये त्याचं मन रमेनासं झालं. संध्याकाळ झाली की तो अनेकदा कुमंडला नदीच्या काठी जाऊन बसायचा, हातातले खडे पाण्यात फेकत वाढत जाणाऱ्या वर्तुळाकार तरंगांकडे तो कितीतरी वेळ पाहत बसे. कंटाळा आला, अंधार पडला की घरी जायला उठे, पण ज्या घरात आई नाही त्या घरी लगबगीने परतून करायचं तरी काय असा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहायचा. डोळ्यात टचकन पाणी येई, गळा दाटून येई, आईच्या नावानं मोठ्यांदा हंबरडा फोडावा, तिला हका माराव्यात, परत बोलवावा असं त्याला वाटे. पण एकदा देवाघरी गेलेली माणसं कधी परत येत नाहीत हे चंपूताईचं वाक्य आठवून डबडबलेल्या डोळ्यांनीच तो घरी परत जायला निघे. घरात पाऊल टाकेपर्यंत मात्र त्याचे डोळे कोरडे झालेले असत. असेच दिवसांमागून दिवस जात होते, वर्ष सरत होती. रामचंद्र व्हर्नाक्युलर फायनलच्या परीक्षेला बसला त्यावर्षी घरात वेगळीच चर्चा सुरू झाली. थोरल्या तीन मुलांना पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठवावं असं शाळेतल्या काही शिक्षकांनी दादांना सुचवलं होतं. गंगाधर, विष्णू आणि रामचंद्र या तिन्ही मुलांना पुण्यात ठेवल्याशिवाय त्यांना पुढचं शिक्षण घेता येणार नव्हतं. कडूसगावात तशी सोयच नव्हती आणि जर पुढचं शिक्षण दिलं नाही तर या मुलांनी करायचं तरी काय हा प्रश्न होताच. घरची थोडीफार शेती होती, कापडाचं दुकानही होतं, पण एवढ्या लहान वयातच मुलांनी शेतीची कामं करावीत किंवा दुकान सांभाळावं अशी दादांची मुळीच अपेक्षा नव्हती. जर पुढच्या शिक्षणासाठी मुलांना कुठे पाठवायचंच असेल तर तालुक्याच्या गावी पाठवण्यापेक्षा पुण्याला पाठवणंच योग्य ठरेल असं शाळेतल्या बहुतेक शिक्षकांनी दादांना सुचवलं होतं. पुण्यात या तिघा भावंडांना शिक्षणासाठी ठेवलं तर त्यांच्या खाण्यापिण्याचं काय, त्यांच्यावर देखरेख कोण ठेवणार, दुखल्या खुपल्याला कोण बघणार असे प्रश्न उपस्थित झाले, पण त्यांची पटपट उत्तरंही दिली गेली. पुण्यात या मुलांनी नातूबागेतल्या सरस्वती विद्यामंदिर या संस्थेच्या प्रशालेत प्रवेश घ्यावा असं ठरलं. एकाच वर्षी तीन इयत्तांचा अभ्यास करून घेण्याची सोय या शाळेमध्ये होती. तसा स्पेशल क्लासमध्ये रामचंद्राचं नाव घातलं तरी चालण्यासारखं होतं. तेवढी कुशाग्रबुद्धी त्याच्यापाशी होती. त्या शाळेजवळच एखादी खोली भाड्याने घेऊन तिन्ही मुलांनी पुण्यात राहावं, घरगुती खानावळ शोधून सकाळ संध्याकाळ तिथे जेवावं, एकमेकांच्या अडचणी सोडवाव्यात आणि महिन्याकाठी एकदोनदा दादांनी किंवा चंपूताईंनी पुण्याला येऊन तिघांची विचारपूस करून जावं असं यामध्ये ठरलं. 1935 जून महिन्याच्या प्रारंभीच तिन्ही मुलांना घेऊन दादा म्हाळगी पुण्याला आले. शनिवार पेठेत नेनेघाटावरच्या दीक्षिताश्रमाच्या शेजारीच जोगळेकरांच्या वाड्यात घर नंबर 109 शनिवार पेठ इथं भाड्याची जागा मिळाली. तिन्ही मुलांची शाळेत नावं घालून झाली, इतर काही व्यवस्थाही झाल्या आणि मग दादा कडूसला परत गेले. सरस्वती विद्यामंदिरातल्या इतर पुणेरी मुलांमध्ये आपला निभाव कसा लागणार असं प्रारंभी रामचंद्राला वाटत होतं, पण थोड्याच दिवसात तो त्या शाळेच्या वातावरणात पूर्णपणे रुळला. एवढंच नव्हे तर त्याची टापटीप, नीटनेटकेपणा पाहून वर्गशिक्षकांनी त्यालाच वर्गचिटणीस म्हणून नेमलं. प्रारंभी काही टवाळखोर मुलांनी नाकं मुरडली, पण 1 ऑगस्टच्या टिळक पुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण करून त्यांनी जेव्हा सर्वांचीच वाहव्या मिळवली तेव्हापासून ती मुलंही त्याचं नेतृत्व मानायला लागली. रामचंद्राकडेच शाळेतल्या श्रीकृष्ण क्रिकेट क्लबचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. कुस्ती आणि मल्लखांब यामध्येही तो प्रवीण असल्याचं दिसल्यावर त्याची विद्यार्थीप्रियता खूपच वाढली. एकाच वर्षात 3 इयत्तांचा अभ्यास आपल्याला सहज झेपेल असा आत्मविश्वास त्यालाही वाटायला लागला. असाच एकदा रामचंद्र शाळेतून परत येत असताना त्याला तरुण मुलांचा एक घोळका रस्त्यांनी जाताना दिसला. ते सर्वजण एकाच प्रकारचा गणवेश घालून कुठेतरी निघाले होते. तो गणवेश एखाद्या शाळेचा असेल असं काही रामचंद्राला वाटलं नाही. तथापि खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घातलेली ती सर्व मुलं कुणाच्याही नजरेत भरतील अशा शिस्तबद्ध रीतीनं वावरत होती. रामचंद्राच्या मनात त्यांच्याबद्दलचं कुतूहल जागं झालं, पण काहीशा भिडस्त स्वभावामुळे त्यांनी लगेच त्या मुलांजवळ जाऊन चौकशी वगैरे काही केली नाही. रामचंद्रानं जरी तशी चौकशी केली नाही तरी नेनेघाटावरच्या जोगळेकरांच्या वाड्यात एका खोलीत कडूसचे 3 विद्यार्थी राहायला आले आहेत ही वार्ता त्या तरुणांपर्यंत मात्र जाऊन पोहोचली होती. एका शनिवारी शाळेतून परत येत असताना रामचंद्राला पुन्हा मुलांचा तसाच एक गट शनिवारातल्या वीर मारुती मंदिराजवळ उभा असलेला दिसला. रामचंद्र त्यांच्याकडे बघत बघत चाललेला असतानाच त्या तरुणांपैकी एकजण पुढे आला आणि त्यांनी हसत हसत काय म्हणतंय कडूस असा प्रश्नही विचारला. रामचंद्राला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. आपण ज्याला ओळखतही नाही, पूर्वी कधी भेटलेलोही नाही असा हा तरुण आपल्याला असा कसा काय ओळखतो? आपण कडूसहून इथे आलो आहोत हे याला कसं काय माहिती? हे प्रश्न क्षणार्धात त्याच्या मनात उभे राहिले. तेवढ्यात त्या तरुणानेच रामचंद्राला आपली माहिती सांगितली आणि संध्याकाळी आम्ही जिथे एकत्र जमतो, खेळ खेळतो, तिथे शाखेवर तूही येत जा ना, असं आमंत्रणही दिलं. त्या दिवशी संध्याकाळी रामचंद्र त्या मुलांबरोबर खेळण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी गेला नाही. तो ती गोष्ट विसरूनही गेला होता. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तोच मुलगा प्रत्यक्ष खोलीवर बोलवायला आला, तेव्हा मात्र फारसे आढेवेडे न घेता रामचंद्र त्याच्याबरोबर गेला. तो गेला त्या पटांगणावर बरीच मुलं आधीपासून जमलेली होती. मधोमध भगवा ध्वज लावलेला होता. नव्यानं पटांगणावर येणारा प्रत्येक मुलगा लांबूनच त्या ध्वजाला एका विशिष्ट पद्धतीनं नमस्कार करत होता आणि ध्वजाजवळ 5-10 पावलांवर उभ्या असणाऱ्या एका मुलालाही तसाच नमस्कार करत होता. एका कोपऱ्यात काही मुलं वर्तुळाकार बसून परस्परांशी चर्चा करत होती. मग अचानक कुठून तरी शिट्टीचा एक आवाज आला. मग अशी नमस्कार घेणाऱ्या त्या मुलानं काहीतरी हुकूम सोडले आणि पटांगणावरची सगळी मुलं शिस्तीत चालत मध्यापर्यंत गेली आणि 7-8 रांगांमध्ये उभी राहिली. रामचंद्राच्या त्या नव्या मित्रानं पुढे चालण्याची खूण केली आणि एका रांगेत उभं राहण्याविषयी खुणावलं. रामचंद्र पुढे झाला, रांगेत जाऊन उभा राहिला. नंतर थोडा वेळ आजूबाजूच्या मुलांकडे पाहत त्यानं थोडीफार कवायतही केली. थोड्या वेळाने ती कवायत थांबली, मग हुतुतूचा खेळ सुरू झाला. आणखी काही वेळानंतर तो खेळ थांबला आणि शिवाजी म्हणतो नावाचा दुसरा खेळ सुरू झाला. रामचंद्राला तो खेळ पूर्वी ठाऊक नव्हता. त्या खेळाची त्याला मोठी गंमत वाटली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आज्ञा झाली की ती तंतोतंत पाळायची, पण दुसऱ्या कुणीही काही सांगितलं तर ते मात्र मुळीच ऐकायचं नाही. हे अगदी साधं सूत्र असणारा हा खेळ रामचंद्राला वेगळा वाटला, आवडला. तो खेळ झाल्यावर सगळी मुलं पूर्वीसारखी पुन्हा रांगांमध्ये उभी राहिली. प्रार्थना म्हणून काही श्लोक त्यांनी म्हटले. रामचंद्राचे ते श्लोक पाठ नसल्यामुळे त्यांनी 2-4 शब्द पुटपुटण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही. पण समर्थ रामदास स्वामी की जय अशी जेव्हा सगळ्यांनी घोषणा दिली, तेव्हा मात्र त्यांनीही आपला आवाज इतरांच्या आवाजामध्ये मिसळला. नंतर सगळी मुलं पांगली. पण रामचंद्राला आमंत्रण देऊन मुद्दाम त्या पटांगणावर घेऊन येणाऱ्या वसंत देवकुळीने मात्र लगेच त्याला गाठलं आणि त्याचा त्या पटांगणावरच्याच आणखी 5-6 जणांशी परिचय करून दिला. त्या सर्वांनी आपापली नावं सांगितली खरी, पण ती काही रामचंद्राच्या लक्षात राहिली नाही. त्याच्या लक्षात राहिलं ते हे की त्या सगळ्यांनी आपल्याला रोज असंच यायला सांगितलेलं आहे. त्या दिवशीचा अनुभव चांगला होता. शिवाय संध्याकाळचा फक्त 1 तास शाखेवर आल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा त्यांनी मनाशीच ठरवून टाकलं की खरोखरच रोज संध्याकाळी या सगळ्यांबरोबर इथं खेळायला यायचंच. रामचंद्राला संघाच्या शाखेवर जाणं आवडू लागलं खरं, पण तिथे रोज चालणारे व्यायाम मात्र त्याला फारसे आवडत नसत. शिवाय शाखेवर असलेल्या सगळ्या मुलांना एकाच वेळी एकाच प्रकारचा व्यायाम करायला लावला जात असे. प्रत्येकाची आवड निवड काय आहे हे पाहिलं जात नसे. रामचंद्राला ती सक्ती मान्य करणं मात्र जड जायचं. असंच का, तसेच का, हे प्रश्न त्याला पडत असत. पण वसंत काय किंवा अनंत काय, देवकुळे बंधूंपैकी कुणीही त्याचं त्याबाबतीत समाधान करण्याच्या फंदात पडत नसत. हास्यविनोद करून ते प्रश्न ते उडवून लावत असत. किंवा तुझा हा प्रश्न महत्वाचा आहे तो तू माननीय भाऊरावांनाच विचार, असं उत्तर देऊन ते मोकळे होत. पण विभाग संघचालक असणाऱ्या भाऊराव अभ्यंकरांची शाखेवर भेट झाली तरी तो प्रश्न निकाली निघेलच याची शाश्वती नसायची. अखेरीस रामचंद्राला तशी संधी मिळाली. वसंताबरोबर तो एकदा भाऊरावांच्या घरी गेला असताना त्यांनी धीर करून प्रश्न विचारला, रोज शाखेवर कशासाठी जमायचं? खेळायला आणि व्यायाम करायला, इतकंच ना? मग तोच व्यायाम प्रत्येकानं आपापल्या घरी केला किंवा एखाद्या व्यायामशाळेत जाऊन केला तर काय बिघडलं? शाखाधिकाऱ्याच्या मर्जीनुसार सांघिक व्यायाम करायचे कशासाठी? भाऊराव अभ्यंकरांनी त्या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं. व्यायाम करणं किंवा करायला राहणं हेच काही संघाचं उद्दिष्ट नाही. संघाला संघटना उभी करायची आहे आणि ती सशक्त लोकांची संघटना असावी. त्या सर्वांच्या नजरा एकाच दिशेला असाव्यात. त्या सर्वांचे विचार एकाच ध्येयानं भारावलेले असावेत. म्हणजे आपल्या देशाचं चित्र पालटवण्याचं सामर्थ्य त्या संघटनेमध्ये निर्माण होईल असं संघाला वाटतं. एकेकट्यानं कितीही चांगला व्यायाम घराच्या 4 भिंतींमध्ये केला तरीही जोपर्यंत असे तगडे पहिलवान एकत्र येऊन समाजासाठी काही करणार नाहीत तोपर्यंत त्यांनी कमावलेल्या बलदंड शरीरांचा समाजाला काय उपयोग होणार? आणि हे बघ राम, संघात काही फक्त व्यायामच घेतला जात नाही, इतरही अनेक गोष्टी शाखेवर शिकवल्या जातात. आज्ञाधारक बनण्याचं शिक्षण दिलं जातं. शिस्तीचे संस्कारही केले जातात, होय की नाही? भाऊराव अभ्यंकरांनी दिलेलं ते उत्तर रामचंद्राला पटलं. असंच इतरही काही प्रश्न तो त्यांना अधूनमधून विचारत गेला आणि ते त्याचे त्यांच्या परीनं समाधान करत गेले. शिवाय शाखेवर गेले की रामचंद्राला वेगळाच अनुभव यायला लागला. गेली काही वर्ष रोज संध्याकाळ झाली की आईची आठवण त्याला पिळवटून टाकत असे. कातरवेळी अस्वस्थ होणं आणि स्वर्गस्थ आईची आठवण काढून रडवेलं होणं हा त्याच्या दिनचर्येचा जणू अविभाज्य भाग झाला होता. शाखेवर जायला लागल्यापासून रामचंद्राला ती बोचरी आठवण त्रास देईनाशी झाली. आईचा विरह सुसह्य झाला. संध्याकाळचा तो तास दीड तास शाखेवर हसत खेळत जायला लागला. न चुकता शाखेवर जावं एवढंच नव्हे तर आणखीही काही कामं जबाबदारीने पार पाडावीत असं त्याला वाटायला लागलं. रामचंद्राचा स्वभाव भरकटत जाणारा नव्हता. प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेण्याची त्याची वृत्ती होती. त्यामुळे संघातली प्रत्येक गोष्ट ही काही एका विशिष्ट धोरणानुसार विचारपूर्वक ठरवलेली असते हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याची संघावर श्रद्धा बसायला लागली. अशाच एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याला संघाच्या उत्सवाची माहिती समजली. गुरुपूजनाचा उत्सव आहे, त्या अर्थी आपल्या शाखेचे मुख्य शिक्षक किंवा फारफार तर संघचालक खुर्चीवर बसतील आणि आपण सर्व स्वयंसेवकांनी त्यांची पूजा करायची आहे अशीच रामचंद्राची समजूत होती. पण प्रत्यक्षात जेव्हा त्याला हे समजलं की संघात कुणाही एका व्यक्तीची, अगदी संघ संस्थापक असणाऱ्या डॉक्टर हेडगेवारांची सुद्धा पूजा केली जात नाही, तेव्हा त्याला धक्काच बसला. गुरुस्थानी भगवा ध्वज ही कल्पनाच मुळी त्याला एकदम वेगळी वाटली. व्यक्ती ही प्रमादशील असते. आज जरी ती निर्दोष वाटली तरी ती उद्याही तशीच राहील अशी शक्यता नसते. तेव्हा आपल्याला आज आदरणीय वाटणाऱ्या अनेक व्यक्ती जरी अवतीभवती वावरत असल्या तरी त्यांच्यापैकी कुणालाही गुरु मानू नका. आपल्या राष्ट्रीय इतिहासात प्रत्येक अवस्थेत आपल्याला मार्गदर्शन करत असलेला भगवा ध्वज हाच आपला गुरु. आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं चिरंतन प्रतीक असणारा भगवा ध्वज आपल्याला कायम प्रेरणा देत राहील, मार्गदर्शन करत राहील. तेव्हा त्याचं पूजन म्हणजेच गुरुपूजन असं डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या सर्व अनुयायांना सांगितल्याचं समजल्यानंतर रामचंद्राच्या मनात संघ संस्थापकांची एक उदात्त प्रतिमा निर्माण झाली. आपल्या जय जयकाराच्या घोषणा ऐकण्यासाठी आसुसलेल्या इतर नेत्यांच्या तुलनेत डॉक्टर हेडगेवार खूप म्हणजे खूपच उंच आहेत, त्यांची सर दुसऱ्या कुणालाच येणार नाही याबद्दल त्याची खात्री पटली. अशा आगळ्या नेत्याचं आपण एकनिष्ठ अनुयायी व्हायचं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं आणि भगव्या ध्वजासमोर उभं राहून त्यांनी संघाच्या स्वयंसेवकत्वाची प्रतिज्ञा गंभीरपणे उच्चारली. राष्ट्राच्या राष्ट्रीय समाजाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आमरण झटण्याचं व्रत त्यांनी मनोमन स्वीकारलं. सरस्वती विद्यामंदिराच्या प्रशालेत लौकिक शिक्षण घेणारा रामचंद्र असा एक इयत्ता उत्तीर्ण होत वरच्या वर्गात जात होता, तसाच तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या अभिनव विद्यापीठातही चढत्या श्रेणीच्या एक जबाबदाऱ्या पार पाडत पुढे जात होता. 1936 त्यांनी शाळेत स्पेशल क्लासमध्ये 3 इयत्तांचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे दरवर्षी एक इयत्तेचे टप्पे पार करत 1939 प्रथम श्रेणीमध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. काशीनाथपंत म्हाळगींना, तीर्थरूप दादांना अत्यंत आनंद झाला. आपला हा मुलगा आता आणखी पुढे शिकेल आणि घराण्याचं नाव काढील अशी मनोराज्य ते रंगवायला लागले. पण रामचंद्राचा विचार ऐकल्यावर मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. गटनायक, वर्गशिक्षक, मुख्य शिक्षक अशा संघातल्या शाखास्थानांवरच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडता पडता रामचंद्र इतका काही संघात रमला होता की शालेय शिक्षण संपण्यापूर्वीच त्यांनी संघाच्या OTC म्हणजेच ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्समध्ये 2 प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. लष्करी धरतीचं जे प्रशिक्षण त्या काळी संघात दिलं जात असे ते आत्मसात करून रामचंद्रांना असं नैपुण्य कमावलं होतं की अल्पावधीतच तो शिक्षक बनला होता आणि सर्वांगीण संस्कार करून माणूस घडवण्याच्या संघाच्या घोटीव प्रक्रियेतून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या रामचंद्राला पुढचं महाविद्यालयीन शिक्षण घेत बसण्याऐवजी संघाचा प्रचारक व्हावं असं वाटायला लागलं होतं. आपले वडील आपल्याबद्दल जी अपेक्षा बाळगून आहेत ती अवास्तव नसली तरी संघाच्या अधिकाऱ्यांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करणं अधिक आवश्यक आहे असं रामचंद्राचं मन त्याला सांगत होतं. रोज शाखेवर आणि वर्षाकाठी OTC त्यांनी जे काही ऐकलं होतं त्यातलं बरंचसं त्याने ग्रहण केलं होतं. त्याबद्दल शांतपणे विचारही केला होता आणि आपला समाज सुधारण्यासाठी जे जे करायला हवं असं वाटतं ते दुसऱ्या कुणीतरी करावं असं म्हणण्याऐवजी मी ते करीन असं म्हणून खरोखरच ते कर्तव्य पार पाडावं असा त्याचा निर्धारही झाला होता. संघाचं काम पुण्यात राहूनही करता येण्यासारखं आहे, पुढचं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही ते करता येईल वगैरे मुद्दे काशीनाथ पंडितांनी मांडून पाहिले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. संध्याकाळी एखाद दुसरा तास आणि त्याव्यतिरिक्त दिवसभरातून आणखी थोडा वेळ संघकार्यासाठी देऊन भागणार नाही, पूर्ण वेळ त्याच कामात मग्न असलं तरच अपेक्षित कार्यविस्तार साधता येईल आणि संघाचा विचार केवळ पुण्यापुरता मर्यादित राहू नये, तो महाराष्ट्राबाहेरही विविध प्रांतात पोचावा यासाठी ठिकठिकाणी जाऊन राहायला काही स्वयंसेवक तयार झाले तरच संघटना वाढू शकेल हे संघाच्या अधिकाऱ्यांचं आवाहनात्मक बोलणं रामचंद्राच्या मनाला जाऊन भिडलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचं त्यांनी ठरवलं आणि आपली तयारी संबंधितांच्या कानावरही त्यांनी घातली. थोडा विचारविनिमय झाला आणि रामचंद्रानं दक्षिणेत केरळमध्ये जावं असं ठरलं. रामभाऊ, मग जाणार ना केरळमध्ये? असं विचारणाऱ्या भाऊराव अभ्यंकरांनी रामचं रामभाऊ असं संबोधन का वापरलं कुणास ठाऊ, पण प्रांत स्वयंसेवक म्हणून महाराष्ट्राबाहेर जायला सज्ज झालेल्या रामचंद्राला तेव्हापासून पुढे कायमच संघवर्तुळामध्ये रामभाऊ अशा नावानं हाक मारली जायला लागली. संघकार्याची वरच्या पायरीवरची एक जबाबदारी स्वीकारून रामभाऊ निघाले. मर्यादित परिघाला ओलांडून वर्तुळाची त्रिज्या मोठी करण्याच्या निर्धारानं रामभाऊ पुढे निघाले.